दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 13। ही माझी तुम्हाला भेटण्याची तिसरी वेळ आहे। प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीने सिद्ध करावी। मी अगोदरच सूचना दिलेली होती, जेव्हा दुसऱ्या वेळी मी तुमच्याबरोबर होतो आता मी तुमच्यात नसताना ती सूचना पुन्हा सांगतो। माझ्या परत येण्याच्या वेळी अगोदर ज्यांनी पाप केले त्यांना मी सोडणार नाही किंवा दुसऱ्यांनाही नाही। ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो याविषयीच्या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात। तुमच्याशी व्यवहार करताना तो अशक्त नाही तर सामर्थ्यशाली आहे। कारण जरी तो अशक्तपणात वधस्तंभावर खेळला गेला तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत आहे। कारण आम्हीही त्याच्यामध्ये अशक्त आहोत तरी देवाच्या सामर्थ्याने त्याच्याबरोबर तुमच्यासाठी आम्ही जिवंत असू। तुम्ही विश्वासात आहात की नाही याविषयी स्वतःची परीक्षा पहा, पारख करा। ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे याची जाणीव तुम्हाला होत नाही का? जर अर्थात तुम्ही परीक्षेत उतरला नाही तर, आणि माझा विश्वास आहे की तुम्ही हे शोधाल की या परीक्षेत आम्ही अनुत्तीर्ण झालो नाही। आता आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काहीही चुकीचे करणार नाही। आम्ही परीक्षेत उत्तीर्ण व्हावे यासाठी नव्हे तर अशासाठी की आम्ही जरी नाकारलेल्यासारखे असलो तरी तुम्ही चांगले काम करावे। कारण खरेपणाविरुद्ध आम्हास काही करता येत नाही तर खरेपणासाठी करता येते। जेव्हा आम्ही अशक्त आहो आणि तुम्ही शक्तिमान आहात तेव्हा आम्ही आनंद करतो आणि आम्ही प्रार्थनाही करतो ती अशी की तुम्ही पूर्ण व्हावे। यामुळे तुम्हापासून आम्ही दूर असताना हे तुम्हाला लिहितो यासाठी की प्रभूने जो अधिकार तुम्हाला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे तर वृद्धीसाठी मला दिला, त्याप्रमाणे जवळ आल्यावर मी कठोर वागू नये। शेवटी बंधूंनो, आपण भेटूया, परिपूर्णतेकडे ध्येय असू द्या। जसे मी तुम्हाला सांगितले तसे करा। एका मनाचे व्हा, शांतीने राहा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर असेल। पवित्र चुंबनाने एकमेकास भेटा। सर्व संत आपणास सलाम सांगतात। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो।